श्री राम। समर्थांच्या मनोबोधातला 33वा श्लोक आपण पाहणार आहोत। वसे मे रुमांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। ह्याच्यामध्ये देखील एक पुराणातली कथाच आहे, ती आपण असे पाहत तिसरा चरण जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय पाहिलं आहे ते बघा। चिरंजीव केले जनी दास दोनी, आता हे दोन दास कोण? तर ते असं म्हटलेलं आहे विभीषण आणि हनुमंत। ह्या दोन दासांचा त्यांनी उद्धार केला, एवढंच नव्हे तर त्यांना चिरंजीव केलं, ते अमर झाले। आजसुद्धा आपण जर म्हटलं परम भागवत कोण, तर त्याच्यामध्ये नावं येतात। किंवा तुकवानी म्हटलं आहे शरण शरण हनुमंता, आज या आली रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, शूर आणि वीर स्वामी काजी तू तत्पर, तुका म्हणे वीरा अंजनी चिया कुमारा। भक्ती शिकायची असेल तर हनुमंतांकडून शिकावी असं म्हटलेलं आहे। असा हा रामभक्त आहे। समर्थ देखील म्हणतात एका ठिकाणी, रामभक्त जे आहे तयामध्ये मी किंकर, जे मोठे मोठे रामभक्त होऊन गेले त्याच्यामध्ये मी साधा आहे, सामान्य आहे। म्हणून भक्ती किती प्रमाणात असू शकते आणि किती पातळीवरती आहे हे बघण्याजोगं, ह्यांच्याकडे बघावं। जसं हनुमंतांच्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे दोनच कामं, रामचंद्रांनी काही सांगितलं तर ते सेवा कार्य करायचं, नसेल तर रामचंद्रांच्या चिंतनात ध्यानस्थ बसायचं। याकरी तिसरं त्यांना माहीत नाही काही, म्हणजे काम करत असताना देखील, कोणतंही कार्य पार पाडत असताना देखील ते रामचंद्रांनी सांगितलेलं आहे, त्यांचं आहे म्हणून करायचं आहे हा भाव आहे। आणि जेव्हा काही कार्य समोर नसेल तेव्हा त्यांच्याच चिंतनात बसायचं आहे। किंवा अशी एक गोष्ट सांगितलेली आहे की सगळ्यांना सगळं दिलं लंकेहून परत आल्यानंतर, अनेक भक्तांना अनेक वानरांना त्यांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांना बक्षिसं दिली, सत्कार केले सगळ्यांचे, हनुमंताला काही दिलं नाही। तेव्हा प्रश्न आला ह्यालाच का काही दिलं नाही? हनुमंत बसले होते, त्यांना काही नकोच होतं, मुळे अपेक्षाच नव्हती काही। आपल्याला वाटतं पण निरपेक्ष होणं फार अवघड आहे, फारच अवघड आहे। काही ना काहीतरी लहान मोठी अपेक्षा ही असतेच। मला काही नको असं जरी म्हटलं तरी कुठेतरी थोडी अपेक्षा असते। निरपेक्ष पूर्णपणे स्वच्छ असं अंतःकरण असणारा भक्त मिळणं फार कठीण। हनुमंत त्यापैकी एक होते। आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की चिरंजीव केले जनी दास दोनी असं म्हणताना कुठे चिरंजीव केले ते पहिल्या दोन चरणात सांगितलं आहे। वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा। ही सृष्टीची लीला जी भगवंतानी रचलेली आहे त्याच्यात काय काय आहे बघा। वसे मेरू मांदार, मेरू पर्वत हा कसा आहे तर स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ या सर्वांच्या ठिकाणी असलेला हा सोन्याचा पर्वत आहे असं म्हणतात, मेरू पर्वत आहे। आणि दुसरा आहे तो मांदार आहे, तर तो मांदार पर्वत म्हणजे ज्या वेळेला समुद्र मंथन अमृत मंथन झालं तर त्यावेळेला रवी या मेरू पर्वताची रवी केलेली होती, त्यामुळे हे मेरू मांदार हे जे आहेत आणि त्याच्या जोडीनं शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चंद्र सूर्य नाना ग्रह नक्षत्र आणि मेघमाळा म्हणजे वर्षाव करणारा मेघ, हे सगळं ज्या सृष्टीवर आहे तोपर्यंत हे दोघं जणं भक्त जे आहेत हे चिरंजीव होऊन राहणार आहेत। जे कालावधी बघा किती सांगितलेला आहे तो असं सांगितलं आहे की जोपर्यंत हे सगळं सृष्टीवर चाललेलं आहे, मेरू मांदार पर्वत आहे, चंद्र सूर्य उगवत आहेत, तारांगण आहेत आणि वर्षाव होतो आहे, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत चिरंजीव केले जनी दास दोनी, चिरंजीव केलेले। आता ह्या दोन दासामध्ये सुद्धा फरक आहे। आपण म्हणतो भगवत भक्त असतात, भक्त असतात सगळे, पण पुन्हा प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. तसं ह्या ठिकाणी सुद्धा हे दोन प्रकारचे भक्त आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये जसं सांगितलेलं आहे की आपलं कार्य जे चालू आहे, एक प्रवृत्तीपर असतात, एक निवृत्तीपर असतात. प्रवृत्तीपरमध्ये जे काही आपल्या सद्गुरूंनी सांगितलं आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे, ते जे कार्य आहे ते कार्य पुढं चालू ठेवायचं काम करणारी काही मंडळी असतात, आणि काही स्वतःपुरता उद्धार करून आपल्या ठिकाणी शांतपणे बसणारी मंडळी असतात. म्हणून काहींनी ह्याचा अर्थ करताना असा केलेला आहे की हनुमंतांच्या पुढे कार्य होतं त्यामुळे ते कार्य करत राहिले, आणि विभीषणाला राज्य दिल्यावर तो शांत प्रवृत्तीचे होते, आणि त्यामुळे हा भक्त आपलं राज्य, आपलं काही काम असेल त्याच्यापुरतंच केलं. पण दोन्ही प्रकारचे भक्त भगवंतांना अपेक्षित असतात. त्या दोघांच्या भक्तीत कुठेही कमतरता नसते. त्यानंतर भगवंतांची कृपा त्यांच्यावर होते त्यातही फरक नसतो. पण त्यामध्ये प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असे दोन असतात. पण भगवंतांनी दोघांचाही उद्धार केलेला आहे, आणि जोपर्यंत या अवनी तलावर या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत ते चिरंजीव होऊन राहिलेले आहेत. म्हणून उपेक्षी कदा, म्हणजे ह्या ठिकाणी हा प्रवृत्तीपर आहे म्हणून त्याचा फक्त आपण उद्धार करायचा, आणि हा नुसतंच काही करत नाही म्हणून त्याचा उद्धार करायचा नाही, असं नाही. त्याचं कारण अंतर्यामी जी भक्तीची भावना आहे ती दोन्ही ठिकाणी एकच आहे. एक प्रकृती वेगळी आहे आणि त्याप्रमाणे प्रकृतीनुसार ती काम करत जाणार. पण तशी जी काम करत गेली तरी दोन्ही माझे भक्तच आहेत. जसं एकाच आईची दोन तीन मुलं असली काय असतील तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी असेल. ते एखाद्याला डॉक्टर करील, एखाद्याला वकील करील, एखाद्याला इंजिनियर करील, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे प्रकृतीप्रमाणे. पण प्रेम सर्वांच्यावर सारखंच असणार. तसं भगवंताच्या ठिकाणी जे दास जे आहेत त्याच्याबद्दल त्यांची जी कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, हा सारखाच असतो. ते कोणाची उपेक्षा करत नाहीत. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.